यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा।
आध्यात्मिक राष्ट्रवादाचं प्रतिपादन करणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज। आणि समर्थ श्री रामदास स्वामी।
वन्ही तो चेतवावा रे चेतविताची चेततो केल्याने होता आहे रे आधी केलेची पाहिजे।
राष्ट्रीय अध्यात्म सांगणारे समर्थ श्री रामदास स्वामी।
आधी ते करावे कर्म कर्म मार्गे उपासना उपासका सापडे ज्ञान ज्ञाने मोक्षाची पावणे।
हा जीवनाचा बोध देणारे समर्थ श्री रामदास स्वामी।
शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा।
आणि संत श्री तुकाराम महाराज।
ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया नाम देवे एक नाथ ध्वज उभारिला भागवत भजन करा सावकाश तुका झाला से कळस।
शिवछत्रपती हे गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून ओळखले जात आपलं जीवन समृद्ध करणाऱ्या गोमातेला वंदन करूया।